नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं ह्यो आसात प्रादेशिक खबरो. मुखेल खबरो. नारी शक्ती वंदन अधिनियमन विधेयकाक विरोधी पक्षांनी तेको दिवचो अशें आवाहन मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी केलां. गोंयची खाणा जेवणां ही पुष्टीक आनी घटमूट भलायकी शाबूत दवरपी आसात. ताका लागून भलायकेचो इबाड करपी जिनस सोडून परंपरीक गोंयचे जिनस खावप म्हत्वाचें आसा. डायबेटीस तशें डायलिसीसच्या दुयेंसाचें प्रमाण पुष्टीक खाणाच्या उणावा खातीर वाडलां अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां. पालिका वेंचणुके सयत सगळ्यो थळाव्यो वेंचणुको घेवपाचे अधिकार राज्य वेंचणूक आयोगाक दिवपी अध्यादेशाक मंत्रीमंडळान मान्यताय दिल्या. हाका लागून पुराय नगरपालिका वेंचणुको लांबणेर पडपाची शक्यताय आसा. समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी व्हॉट्सएप आनी कॉल वरवीं झटपट म्हायती दिवपी दिव्य साथी चॅटबॉट सुरू केल्ल्याची घोशणा आयज केल्या. आनी गोंय तियात्र अकादमीन आयज तियात्र दीस मनयलो. आतां पुराय खबरो. नारी शक्ती वंदन अधिनियमन विधेयकाक विरोधी पक्षांनी तेको दिवचो अशें आवाहन मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी केलां. हे विशीं विरोधी पक्षांतल्या फुडाऱ्यांक पत्र बरोवनूय संबंधीत मागणी केल्ल्याची म्हायती तांणी दिल्या. हें एक इतिहासीक विधेयक आसून तातूंत विरोधकांनी राजकारण हाडचें न्ही अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां.
नारी शक्ती वंदन अधिनियम बील चर्चे घेवपाचे आहा ते ऑलरेडी कालच्यान सुरवात जाला. खात्री आसा भारतीय जनता पार्टी आनी एनडीए एज फुल्ली इज रेडी फॉर दीस बील. आमी येता त्या लोकसभेत हे महिलांच्या खातीर हे एडिशनल 33% सीट खासपाक जाय हो भारतीय जनता पार्टीचो आनी एनडीएचो स्टँड क्लियर आसा. आव्हान करता अजूनही बी विरोधकांक की त्यांच्यानी हे बील पास करचे, त्यांच्यानी पॉलिटिकल घेवचे न्ही. आम्ही महिलांच्या खातीर असा, महिलांक न्याय दिवपा खातीर असा. आणि पहिले फावटी देशाच्या लोकसभेत कुण 80 वर्षांच्या उपरांत हे बील पास जाता आणि खऱ्या अर्थात महिला भगिनींक न्याय मेळटलो. सगळ्या जणांनी सपोर्ट करून हे बील पास करपाक जाय.
बायलांक राजकीय आरक्षण दिवपी हे विधेयक आसून तातूंत विकसीत भारताच्या जडणघडणीत बायलांक निर्णय प्रक्रियेत वांटो घेवपाक संद मेळटली अशें मत मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार प्रगटायलां. गोंयची खाणा जेवणां ही पुष्टीक आनी घटमूट भलायकी शाबूत दवरपी आसात. ताका लागून भलायकेची इबाड करपी जिन्नस सोडून परंपरीक गोंयचे जिन्नस खावप म्हत्वाचें आसा. डायबेटीस तशेंच डायलिसीसच्या दुयेंसाचें प्रमाण पुष्टीक खाणाच्या उणावा खातीर वाडलां अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां. गोंयकारांनी गोंयची खाद्य संस्कृती नामनेक पावप, ताचें पुष्टीक म्हत्व संवसाराक पटोवन दिवप हें काम गोंयचीं बायलां बरीं करूंक शकता अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांचे हस्तुकीं आयज जी फूड फेस्टचें लोकभवनाच्या सभाघरांत उक्तावण जालें. ते वेळार मुखेलमंत्र्यांनी उलयतना म्हळां,
गोंयचो फुडार जी फूड फेस्ट किंवा जी फूड कल्चरल हातूंतल्यान आसा आणि हातूंतल्यान नक्की कितें जातलें तर इट इज अ स्ट्रॉंगर रुरल इकॉनॉमी जातली, ग्रेटर ऑपॉर्च्युनिटीज फॉर द पीपल. गांवांतल्या महिलांच्या खातीर सगळ्यांत ही व्हडली ऑपॉर्च्युनिटी आसतली आणि इन लाँग रन आम्ही आज जे जी फूड कल्चर हांगा जे प्रमोट करता, इन लाँग रन जी फूड कल्चर हे ग्लोबली रिकॉग्नायज जावचे हाज्या खातीर आयची ही सुरवात आसा.
गोंयची पारंपारीक खाणां जेवणां जिन्नसाक हस्तकलेक मार्केट दिवपाच्या हेतान गोवा स्टेट रुरल लायव्हलीहूड मिशन हो उपक्रम घडोवन हाडला. ह्या महोत्सवावरवीं गोंयच्या आप मजत गटांनी केल्ल्यो वस्तू जिन्नस खरेदी विक्रीक दवरल्यात. पालिका वेंचणुके सयत सगळ्यो थळाव्यो वेंचणुको घेवपाचे अधिकार राज्य वेंचणूक आयोगाक दिवपी अध्यादेशाक मंत्रीमंडळान मान्यताय दिल्या. हाका लागून आतां पुराय नगरपालिका वेंचणुको लांबणेर पडपाची शक्यताय आसा. मंत्रीमंडळ बसके उपरांत मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी ही म्हायती दिली. मंत्रीमंडळ बसकेंत हो अध्यादेश संमत जाला. हातूंत पालिका, पंचायत, जिल्लो पंचायत ह्यो सगळ्यो थळाव्यो वेंचणुको घेवपाचे सगळे अधिकार राज्य वेंचणूक आयोगाक दिल्या अशें सांगतना मुखेलमंत्र्यांनी म्हळां,
वी हॅव कम अप विथ अ ऑर्डिनन्स दॅट पावर जी आहा त्यो सगळ्यो इलेक्शन्स कमिशनांक दिवपाच्यो, लोकल इलेक्शन्स. तो एक ऑर्डिनन्स पास केला बिकॉज लास्ट डिमांडूय आशिल्ली, सो दॅट बाकीचे सगळे पावर्स इलेक्शन कमिशना कडेन दिला. तितलेच मेजर डिसिजन आशिल्लो.
शेखा खातीर एका कॅटेगरीचो परवानो घेवन भलतेच कॅटेगरीचे म्हणल्यार शिल्लक परवान्याच्या जाग्यार चड क्षमतायेचे वेवसाय करपी वेवसायिकांचेर खर कारवाय जातली अशें पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी सांगलां. कांय शेख हॉटेल वेवसायीक कमी दर्जाची कॅटेगरीची परवानगी घेवन दुसऱ्या कॅटेगरीचे वेवसाय करता अशें पर्यटन खात्याक कळून आयलां अशें सांगतना मंत्री खंवटे हांणी म्हळां,
बी आणि ए म्हणजे 5-star 4-star कॅटेगरी हॉटेल्स जे ए आणि बी कॅटेगरी आसपास आहे ते सी कॅटेगरी रजिस्टर झाल्या. कशा झाल्या इज अ क्वेश्चन मार्क. वी नीड टू सी दॅट ऍक्शन इज टेकन. सो एक टीम टू चेक ऑल टुरिझम एंटरप्राइजेस दॅट इन्क्लुड्स रजिस्ट्रेशन ऑफ हॉटेल्स दॅट इन्क्लुड्स हॉटेल्स विच गॉट रिन्यू प्रायव्हेट चेक ऑल दिस परमिशन नॉट गिव्हन थ्रू आउट नॉर्थ टू साऊथ चेक करपाक लायले आसा कित्याक देर आर एनोमलीज विच कॅन बी सीन इन केसीस विच हॅव बीन नोटेड. आम्ही प्रायव्हेट चेकांना परमिशन अनलेस ड्यू डिलिजन्स इज दिवक नका आम्ही सांगले कित्याक परमिशन दितकर इफ दे आर डुईंग दीस टायप ऑफ थिंग्स ऑर कॅटेगरीज आर बींग चेंज इट्स अ सिरियस इश्यू.
फुडारांत अशा वेवसायिकांचेर खर कारवाय जातली अशी शिटकावणी पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी दिल्या. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी व्हॉट्सॲप आणि कॉल वरवीं झटपट माहिती दिवपी दिव्य साथी चॅटबॉट सुरू केल्याची घोषणा आज केली. ह्या यंत्रणेवरवीं अपंगत्व आशिल्ल्या व्यक्ती खातीर कल्याणकारी येवजण्याविशी माहिती मेळटली तशेंच ताचो लाव घेवपाक मेळटलो तशेंच अशा व्यक्तीच्या कागाळींचेर विनाशिलतायेन निवारण करपाक मेळचे म्हणून न्याय पोर्टल सुरू केल्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी जाहीर केला. 17 एप्रील 1892 ह्या दिसा लुकासीन रिबेर हांणी इटालियन भुरगो हो पयलो कोंकणी तियात्र मुंबयत माचेर हाडलो. ह्या दिसाचो उगडास म्हूण आयचो हो दीस तियात्र दीस म्हूण मनयतात. आयज त्या निमतान गोंय तियात्र अकादमीन पणजे कार्यावळ घडोवन हाडली. ह्या वेळार उलयतना नामनेच्यो गायिका हेमा सरदेसाय हांणी तियात्र ही गोंयची वळख जावन आसा आनी ही वळख संवसारभर पावपाची गरज तांणी आपल्या उलोवपांतल्यान उक्तायली. हे कार्यावळीक मुखेल सोयरे म्हूण मालगडे तियात्रीस तोमादीन कार्दोज हे हाजीर आशिल्ले. ह्या वेळार मालगडे तियात्रीस सी डिसिल्वा फादर लुईस गोम्स तशेंच एंथनी बार्बोजा आनी डॉ कार्लोस फेर्नांडीस हे वेदीचेर हाजीर आशिल्ले. नावेली मतदारसंघातल्या मड्डी मांडप हांगाच्या शनी देवळा लागसार उदका पुरवण खात्यान बसयल्ल्या बुस्टर पंपाचे नावेलीचे आमदार आनी कदम महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकार हांणी उक्तावण केलें. 2.5 लाख रुपया खर्च करून बसयल्ल्या ह्या बुस्टर पंपाचो सुमार 60 घरांक फायदो जातलो. ह्या बुस्टर पंपाक लागून उदकाची पुरवण सुटसुटीत जातली आनी हाका लागून ह्या वाठारांतल्या घरांक गिमाळ्यांत सुरळीत उदकाची पुरवण जातली. कला आनी संस्कृती संचालनालयाच्या प्रयोग सांज हे कार्यावळींत फाल्यां शेनवारा 18 एप्रील 2026 दिसा सांजेच्या 6:30 बहुउद्देशी सभाघर संस्कृती भवन पाटो पणजी सुवातेर दी टॉम हे मुखनाट्य सादर जातलें. दी टॉम ह्या मुखनाट्याची संकल्पना आनी वेशभूषा राजरत्ना कौशल्य हांची आसा. ह्या सादरीकरणात वेजील मोठा रुही सामंत वेदांत बांदोडकार आनी राजरत्ना कौशल्य हांची भुमिका आसा. हवामान खात्यान आयज नोंद केला ते प्रमाण पणजे चडाचड तापमान 34.2° सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें 25.5° सेल्सियस नोंद जाला. मुरगांवांत चडांत चड 35° सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें 26° सेल्सियस तापमानाची नोंद जाल्या. फुडल्या 6 दिसांत गोंयांतले चडांत चड तापमान 34 ते 35° सेल्सियस मेरेन जाल्यार उण्यांत उणें तापमान 24 ते 25° सेल्सियस मेरेन उरपाची शक्यताय वेधशाळेन उक्तायल्या. आनी आतां ही आसा एक कळोवणी. आकाशवाणी पणजी केंद्रान कोंकणी वृत्त निवेदकाच्या पॅनला खातीर न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर पदा खातीर तात्पुरत्या कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात. ते खातीर पात्रताय आनी अटी अश्यो आसात. उमेदवार पदवीधर आसप गरजेचें आसा. ताची पिराय 21 ते 50 वर्सां मजगतीं आसची. कोंकणी भाशेचें बरें गिन्यान आसूंक जाय. तेच परी कोंकणी इंग्लीश आनी इंग्लीश कोंकणी अणकार करपाची ताका कळाशी आसूंक जाय. उमेदवाराक प्रसारणा खातीर बरो आवाज आसप भोव गरजेचें आसा. इत्सूक उमेदवारांनी संबंधित पदा खातीर अर्ज करपाची निमणी तारीख 17 मे 2026 आसा. अदीक म्हायती खातीर उमेदवारांनी 7020672710 ह्या क्रमांकाचेर संपर्क सादचो अशें जाळवणदारांनी कळीत केलां. आनी खबरो सोंपोवच्या आदीं परतून एक फावट मुखेल खबरो. नारी शक्तीवंदन अधिनियमन विधेयकाक विरोधी पक्षांनी तेंको दिवचो अशें आवाहन मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केलां. गोंयची खाणां जेवणां ही पुश्टीक आनी घटमूट भलायकी शाबूत दवरपी आसा. ताका लागून भलायकेचो इबाड करपी जिनस सोडून परंपरीक गोंयचे जिनस खावप म्हत्वाचें आसा. डायबेटीस तशेंच डायलिसीसच्या दुयेंसांचें प्रमाण पुश्टीक खाणाच्या उणावा खातीर वाडलां अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां. पालिका वेंचणुकेसयत सगळ्यो थळाव्यो वेंचणुको घेवपाचे अधिकार राज्य वेंचणूक आयोगाक दिवपी अध्यादेशाक मंत्रीमंडळान मान्यताय दिल्या. हाका लागून पुराय नगरपालिका वेंचणुको लांबणेर पडपाची शक्यताय आसा. समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी व्हॉट्सएप आनी कॉल वरवीं झटपट म्हायती दिवपी दिव्य साथी चॅटबॉट सुरू केल्ल्याची घोशणा आयज केल्या. आनी गोंय तियात्र अकादमीन आयज तियात्र दीस मनयलो. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. नमस्कार.